ॐ स्वामी माधवनाथाय नमः। ॐ स्वामी मकरन्दनाथाय नमः। माधवं माधवानन्दम् स्वरूपानन्द सद्गुरोः कृपापात्रं च सद्विप्रम् वन्दे राम प्रियोत्तमम्। भावार्थ दीपिकाटीका विशदीकरणे पटुः सोऽहं ध्यानपरो नित्यम् यस्य प्रीर्तोऽस्तु सर्वदा करोति कर्मयोगस्थो नासक्तो विषयेषु च शुचिश्च शीलवान् शान्तो यस्तं प्रेम्णा नमाम्यहम्। सरलोऽपि च लोकेषु वाकडे नाम धारकः पण्डितोऽपि निगर्वी च मानदो माधव खलु। फलप्राप्तैव यो नम्रः तरुहलयुतो यथा इत्यतो वाकडे नाम वाकडे कुलदीपकः। सन्तुष्ट सततं चित्ते कामलोभविवर्जितः मनो मधुकरो यस्य गुरुपादाम्बुजे रतः। ज्ञानदेव महाभक्तः अध्यात्मज्ञानपरायणः जयोस्तु तस्य सर्वत्र लोककल्याणकारिणः। सर्वदा स्वरूपानन्द सद्भक्तानां च संहृदम्। अस्तु रामस्य दासस्य सदानन्द प्रवर्धकम्। अस्तु रामस्य दासस्य सदानन्द प्रवर्धकम्।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। विठ्ठला रेतू उदारांचा राव विठ्ठला तू जीव जगाचाया, विठ्ठला रे तुझे नाम बहु गोड, विठ्ठला तू कोड पुरविसी, विठ्ठला रे तुझे श्रीमुख चांगले, विठ्ठला लागले ध्यान मनी, विठ्ठला रे वाचे बोला बहुरस, विठ्ठला रे सोस घेतला जीवे, विठ्ठला रे शोक करीतसे तुका, विठ्ठला तू एका झडकरी। तुकोबांनी मोठ्या आर्ततेनी ज्या विठ्ठलाला आळवलं, तो उदारांचा राणा सर्व साधक विश्वांचा जीवप्राण होऊन, सगुण साकार होऊन, ज्यांच्या रूपाने आपले सर्व कोड पुरवित होता ते आपले परमप्रिय प्राणप्रिय स्वामी परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ, ज्यांच्या एका कृपादृष्टीसाठी आपला जीव आसुसलेला असायचा। श्रीकृष्णाच्या मधुर मुरलीप्रमाणे असणारी, बोधामृताचं पान करवणारी ज्यांची स्नेहाळ वचन ऐकण्यासाठी अक्षरशः सर्वांगाचे कान व्हायचे ते आपले स्वामी। येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी येत नाही, या तुकोबांच्या वचनाचा प्रत्यय ज्यांनी आपल्याला दिला ते आपले स्वामी। अनंत दैवी गुणाचा उचंबळणारा प्रेम करुणेचा अद्भुत सागर स्वामीजींच्या रूपाने आपल्याला लाभला। या प्रेम करुणेच्या तुषारांनी आपली जीवन शाश्वतची कायमची चिंब भिजून रसमय झाली। असा हा अद्भुत जादूगार आपल्या जीवनात आला आणि भगवत प्रेमाच्या साधनेच्या बोधाच्या अनंत रंगांनी आपलं जीवन अंतर्बाह्य रंगून गेला। काय ती जादूची कांडी होती माहित नाही, पण तो दिव्य रंग आजही फिका होत नाही, उलट अधिकाधिक अधिकाधिक गहिरा होत चालला आहे। खरोखर स्वामींना काय म्हणावं, मूर्तिमंत अपरंपार कारुण्य की प्रेमाचा उचंबळणारा महासागर की जीवनाच्या जीवन घडवणारा बदलून टाकणारा अद्भुत जादूगार। वर्णो महिमा ऐसा नाही मज वाचा, न बोलवे साचा पार तुझा। अशा आपल्या स्वामींच्या पुण्यस्मरणाचा परम पवित्र परम मंगल असा हा दिवस। जितकं उदात्त उत्तुंग पवित्र असं जीवन तितकंच दिव्य शुचिरभूत गुरु पौर्णिमेच्या पावन दिवशी घडलेलं स्वामीजींचं महानिर्वाण। सद्गुरु स्वामी स्वरूपानंदांनी मोठ्या विश्वासाने सोपवलेलं कार्य सर्वांग परिपूर्णतेने करून त्या कार्यासाठी चंदनाप्रमाणे तन मन धनाने झिजून अत्यंत कृतार्थ तृप्त धन्य झालेले स्वामीजी गुरु पौर्णिमेच्याच दिवशी 30 जुलैला सद्गुरुचरणी विलीन झाले। त्या परम पावन दिवशी आता पुन्हा हे पाय कधी मिळतील या विचाराने ते गोजिरे समचरण आपण आपल्या मस्तकावर धारण केले। ये असं म्हणून हात उभारून बोलवणारे, पाठीवरून हात फिरवून जीवातळी आपला जीव अंथरणारे, दोन स्नेहाळ शब्दांनी अंतःकरण निवून टाकणारे स्वामी आता या दृष्टीला दिसणार नाहीत हा जीव घेणा कातर विचार प्रत्येकाच्याच अंतःकरणात होता। जणू प्रत्येक जणच मनोमन स्वामींना विचारत होता, सगुण मूर्ती दिव्य तुझी, पाहता वृत्ती वेधली माझी, कारे सांड केली माझी, कैसा निष्ठुर झालासी आजी, बाळा टाकूनी जाय माता तेवी तुवा केले आता, देई दर्शन धावनी दत्ता धीर धरवेना मजला आता, काळ जातो क्षणक्षणा आता येऊ दे माझी करुणा, दयाळू हो गुरु राणा दावी दावी दिव्य चरणा। स्वामींची सगुण मूर्ती डोळ्यासमोरून जरी नाहीशी झाली तरी प्रत्येकाच्या अंतर्यामी हृदयस्थ असे स्वामी सर्वांच्या अनुभवाला येऊ लागले। सद्गुरु असती हृदयात सच्छिष्याते जागवीत हे समर्थ वचन प्रत्ययाला आलं। अशा हृदयस्थ आत्मस्थ आपला अखंड सांभाळ करणाऱ्या गुरुमाऊलीचं, त्यांच्या गुणांचं त्यांच्या स्मृतींचं स्मरण करण्याचा त्याला उजाळा देण्याचा हा आजचा विशेष दिवस। अद्वितीय आत्मानुभूती आणि अतीव नम्रता यांचा अनोखा संगम स्वामीजींच्या जीवनात झालेला दिसून येतो. एका गुरु पौर्णिमेच्या दिवशी शेकडो साधक ध्यानानंदामध्ये रंगून गेलेले होते. ते बघून एक साधिका स्वामीजींना म्हणाली की स्वामीजी, हे सर्व आपल्याच कृपेमुळे घडतंय. त्याबरोबर स्वामीजी पटकन सर्व संतांच्या तसबिरीकडे बोट दाखवून म्हणाले की हे सर्व त्यांच्यामुळे घडतंय, मी केवळ कळसूत्री बाहुली आहे. त्यांच्या जर मनात आलं तर ते कोणाकडूनही हे कार्य घडवून घेतील. तू जरी इथे बसलीस तरी अशीच रसाळ प्रवचन ते करवून घेतील. परी हे मिया केले की हे माझेनी सिद्धी गेले, ऐसे नाही ठेविले वासने माझी. ज्ञानेश्वरी दासबोधातल्या सर्व उत्तमोत्तम श्रेष्ठ लक्षणांचा दाटीवाटीने आविष्कार स्वामीजींमध्ये दिसून येईल. अनेक प्रसंगांच्या मिशाने ही लक्षणं प्रगट होत आणि समोरच्या व्यक्तीला स्तिमित मुग्ध करून टाकत. एका शब्दात जर स्वामींचं वर्णन करायचं असेल तर ते म्हणजे मूर्तिमंत माधुर्य. अधरम मधुरम, वदनम मधुरम, नयनम मधुरम, हसितम मधुरम, हृदयम मधुरम, गमनम मधुरम, मधुराधिपते रखिलम मधुरम. या आवीट माधुर्यानी हजारो साधकांना वेड लावलं. स्वामीजी गमतीने म्हणत देखील असत की मी काय इथे वेड्यांचं इस्पितळ काढलंय, जो इथे येतो तो वेडा होऊन जातो. जो जाई एक वार तो विसरे घरदार, त्यासी देई नामसार ऐसा नाही पाहिला. अशाच प्रकारे स्वामींच्या दिव्य स्पर्शाने ज्यांचं जीवन रसमय झालेलं आहे अशा सद्भक्त सौ वृंदाताई साखरदंडे आता स्वामीजींच्या चरणी आपलं भावपुष्प समर्पित करतील.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज स्वामीजींच्या पुण्यस्मरणाचा दिवस. स्वामीजींनी हे पवित्र असे साधक विश्व निर्माण केले. स्वामीजी आणि मातोश्री सरलाताईंच्या ईश्वरी सहवासात आपण सारे सुखावून गेलो होतो. आपण सारे केंद्रात जात होतो, साधना करत होतो, सद्गुरु मुखातून श्रवण केलेले विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करत होतो आणि स्वामीजी आपल्याजवळ आहेत या भावनेने निश्चिंत होऊन गेलो होतो. असेच आनंदाचे दिवस चालले होते आणि 1996 साल उजाडलं. नववर्षाचा पहिला दिवस होता. दुपारी 1:30 नित्याप्रमाणे व्यायामानंतर जेवण करून स्वामीजी त्यांच्या खोलीत पलंगावर बसले आणि म्हणाले, हं, नवीन वर्ष सुरू झालं तर आता अमुचा राम राम घ्यावा. त्यावेळी खोलीत उपस्थित असलेल्या निरंजनाच्या हृदयाचा ठोका चुकला. ती स्वामीजींना कातर स्वरात म्हणाली, असं काय हो बोलता. यावर स्वामीजी तिला म्हणाले, कागद पेन घे, मी सांगतो ते लिही. आणि स्वामीजी बोलू लागले, खरं म्हणजे मला कोणत्याच इच्छा पूर्वीही नव्हत्या, आजही नाहीत. देहासंबंधींच्या इच्छांना मी वासना म्हणतो. तशी वासना माझ्या मनाला कदापिही स्पर्श करून गेली नाही. जे काही केलं ते सर्व दुसऱ्यांच्या आनंदासाठी. कर्मात आद बाहेर परमेश्वरच आहे असं असल्यामुळे प्रत्येक कर्माच्या अंगाने प्रभूचीच पूजा झाली. माझं जीवन इथेच संपलं आहे असं मात्र मला वाटत नाही. तो प्रवास अनादिकालापासून चालत आला आहे आणि पुढेही चालणार आहे. परमेश्वर जर आज्ञा करील, त्याची जर इच्छा असेल, तर तुमची सेवा करण्यासाठी, तुम्हाला आनंद देण्यासाठी मी पुनश्च येईनच येईन. मी अनादि आहे, अनंत आहे. तुमच्या हृदयात मी अखंड आहे. तुमचं अंतःकरण हेच माझं समाधी मंदिर. आणि खरोखरच ते आपल्या साऱ्यांच्या अंतःकरणात कायमचे येऊन राहिले. सद्गुरूंना आपल्या जीवनात किती मोठं स्थान असतं हे आजही आपण अनुभवतो आहोतच. स्वामीजींनी त्यांच्या प्रेमाने साऱ्यांना व्यापून टाकलं. मग तो त्यांच्या नित्य सहवासात राहणारा असो वा परदेशात राहणारा असो. आज आपण स्वामीजींच्या आठवणींमध्ये त्यांचे दर्शन घेऊ. सकाळची अतिप्रसन्न वेळ होती. स्वामीजी त्यांच्या खोलीत बसले होते. चेहरा अत्यंत शांत आनंदी. खोलीत काही साधक बसले होते. परदेशात राहणारे एक साधक दाम्पत्य त्यांच्या लहान मुलाला घेऊन स्वामीजींच्या दर्शनासाठी आलेले होते. त्या भगिनीने स्वामींना विचारलं, स्वामीजी आम्ही तुमच्यापासून खूप दूर राहतो, तुमची खूप आठवण येते, तुम्हाला येते का हो आमची आठवण? स्वामीजी क्षणभर शांत राहिले, नंतर त्यांच्या लहान मुलाकडे बोट दाखवत ते म्हणाले, तुमचा हा छोटा मुलगा जरा देखील नजरेआड गेला तर तुम्हाला लगेच त्याची आठवण येते ना, तसंच माझं आहे। जवळ असलेल्या मुलापेक्षा दूर गेलेल्या मुलाची आईला जास्त आठवण येते, आणि खरं सांगू का, सद्गुरूंना प्रथम तुमची आठवण येते आणि मग तुम्हाला त्यांची आठवण येते। मी इथे प्रथम तुमची आठवण काढतो आणि मग तुम्ही माझी आठवण काढता, यावर तुम्ही पक्का विश्वास ठेवा। मी तर नित्य तुमच्या जवळच असतो, मग त्याकडे तुमचं लक्ष असो अगर नसो। स्वामीजींचे ते प्रेमळ उत्तर ऐकून त्या दोघांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले। मोठ्या समाधानाने ते स्वामींच्या खोलीतून बाहेर पडले। खरोखर स्वामींचे आपल्यावर किती लक्ष असते, त्यांचे आपल्यावर किती प्रेम आहे, हा अनुभव आपल्याला सर्वांनाच आहे। असाच अनुभव आम्हालाही अनेकदा आला। आम्ही त्यावेळी मुंबईला राहत होतो। महिन्यातून एकदा स्वामींच्या दर्शनासाठी पुण्याला यायचो। सकाळच्या गाडीने आलो की 10:30 स्वामींनी भेटीची वेळ दिलेली असायची। आम्ही त्यांच्याकडे गेलो की लगेच ते म्हणत असत, सरलाताई हे प्रवासाहून आलेले आहेत, त्यांना काहीतरी खायला द्या। तेव्हा अंबुराव महाराजांचे चरित्र माझ्या वाचनात आले होते। त्यात असा एक प्रसंग होता की अंबुराव महाराज आपल्या सद्गुरूंबरोबर 3 तास चालत दुसऱ्या गावाला गेले होते। तिथे पोहोचेपर्यंत जेवणाची वेळ झाली होती। अंबुराव महाराजांना कडकडून भूक लागली होती। ते जेवायला बसणार इतक्यात त्यांच्या सद्गुरूंनी त्यांना हाक मारली व सांगितले, तू आधी तुझा 3 तासांचा नेम कर आणि मगच जेव। हा प्रसंग स्वामींना सांगून एकदा मी त्यांना म्हटले, अंबुराव महाराजांची त्यांच्या सद्गुरूंनी कशी परीक्षा घेतली, ते शिष्यांकडे कसे कडक वागत असत, तुम्ही मात्र आमच्याशी तसे कधीच वागत नाही, उलट आमचे कौतुक लाडच करता। यावर स्वामीजी म्हणाले, तो काळ शांत होता, आत्तासारखी दगदग तेव्हा नव्हती, आत्ताचा काळ खूपच धावपळीचा झाला आहे, त्यातून मुंबईतल्या माणसाला तर अति ताण असतो, तो फक्त हाड टाकायलाच घरी येतो। आणि मग पुढे ते काय म्हणाले माहिती आहे का? ते म्हणाले, तुम्हाला माझ्यासाठी मुंबईहून पुण्याला फेऱ्या माराव्या लागतात। स्वामी खरोखरच कनवाळू होते, ते अति नम्र होते, अमानित्वम कसं त्यांच्या ठिकाणी मुरलेलं होतं। स्वामी कसे होते? संत जसे असतात तसे ते होते, सद्गुरू जसे असतात तसे ते होते। सद्गुरू कुणासाठी काय करायचे शिल्लक ठेवतात हाच खरा प्रश्न आहे। स्वामी अगदी तसेच होते। एखाद्या साधकाच्या मस्तकावर हात ठेवून त्यांनी कुणाला उन्मनावस्थेचा आनंद प्राप्त करून दिला तर कुणाचा संसार देखील उभारून दिला। माया अपार्टमेंट मधला दुपारच्या केंद्रातला एक प्रसंग आहे। एक साधिका आली आणि स्वामींना सांगू लागली, स्वामीजी मला राहायला ऑफिसचे क्वार्टर्स मिळाले आहेत। स्वामींना खूप आनंद झाला। ते म्हणाले, छान झाले, आता तुझी वणवण संपली। त्या साधिकेची आर्थिक परिस्थिती इतकी चांगली नव्हती, आता घरात सामान आणायचे होते। स्वामी तिला म्हणाले, भागेश्वर निवासात गादी उशी आहे, काही भांडी पण आहेत, ती तू घे। तिथे केंद्रात बसलेल्या साधकांपैकी कुणी म्हणाले, मी पिंप देईन, कुणी म्हणाले ताटवाट्या देईन, आणि स्वामींनी चक्क लगेच यादी पण केली। बऱ्याच वस्तू तिथेच जमल्या। स्वामी म्हणाले, बघ झालं सगळं, तुझा संसार उभा राहिला। संसार सहज होतो, परमार्थ मात्र करावा लागतो। आता तुझे घर नीट लागले की 4 मैत्रिणींना बोलव आणि ध्यानाला बसा, नाम घ्या, म्हणजे वास्तुशांती पण झाली। ध्यान केल्याने, नाम घेतल्याने घर पवित्र होऊन जाते। त्या साधिकेचे डोळे मात्र भरून आले होते। असोनी संसारी संन्यासी मी झालो असं म्हणणारे स्वामी कसा दुसऱ्याचा संसार सर्वांगाने आनंदमय करत होते हे ती अवाक होऊन पाहत होती। स्वामींच्या घरी एकदा एक साधिका आली होती। ती त्यांना सांगत होती, माझ्या भावाला थोडा त्रास होतो आहे, तुम्ही त्याला 4 शब्द सांगाल का? तो चांगला आहे पण परमार्थी नाही, त्यामुळे तुमचा वेळ घेणं योग्य नाही हे मला कळतं, पण काय करू, भावाची माया आड येते। त्यावर स्वामी पटकन तिला म्हणाले, का नाही देणार वेळ, तुझा भाऊ आहे ना तो, त्याच्यावर तुझं प्रेम आहे आणि ही काही माया नाही, माया म्हणजे स्वार्थ। कुणी दुःखात असावं आणि आपण अलिप्तपणे बघत राहावं हे चांगलं नाही, दुसऱ्याला मदत करण्याचा थोडा तरी प्रयत्न केला पाहिजे। त्याही वरी कृपाळूपणा म्हणजे काय हे स्वामीजींच्या जीवनावरून कळत असे। स्वामी आणि मातोश्री सरलाताई म्हणजे परमेश्वराने निर्माण केलेली दैवी जोडी। विजयाताई मराठेने मागे एकदा सांगितले होते, वेल्हाळवाड्यातल्या त्यांच्या घरातून स्वामी आणि सरलाताईना जाताना मी नेहमी पाहत असे। त्यावेळी मी त्यांना ओळखत नव्हते। वयाच्या 65-70 व्या वर्षी देखील ते किती तेजस्वी होते मला सारखं वाटायचं की हे पृथ्वीवरचे नाहीत. स्वामी आणि सरलाताई दोघांनी एकमेकांवर सर्वार्थाने प्रेम केलं. पतिव्रता या शब्दाचा नेमका अर्थ जाणून घ्यायचा असेल तर सरलातेंचे जीवन पहावं. स्वामींच्या ठिकाणी त्यांची गुरुनिष्ठा देखील होती. पतीवर संपूर्ण समर्पण भावनेने सरलाताईंनी प्रेम केलं. एकदा जेवताना सरलाताईंनी स्वामींना गरम पोळी वाढली. स्वामींनी प्रथम ती उघडली आणि म्हणाले, सरलाताई मला फसवायला बघतात पण मी फसत नाही. त्यांना वाटतं मी 18 वर्षाचा आहे. पोळीच्या आत अजून एक छोटी पोळी त्या लपवतात आणि मग मला वाढतात. आता मी पोळी उघडून बघितल्याशिवाय खातच नाही. त्यावर सरलाताई म्हणाला, अहो तुम्ही किती श्रम करता, मग तेवढी पोळी खायला नको का? असं त्या दोघांचे सुंदर प्रेममय जीवन होत. स्वामी सरलाताईंविषयी बोलताना एक साधिका असे म्हणाली होती, ते दोघे कसे आहेत तर दोन डोळे पण पाहणं एक, दोन पाय पण चालणं एक, दोन मन पण विचार एक, दोन बुद्धी पण निर्णय एक. असे स्वामी आणि सरलाताई आपले आदर्श होऊन राहिलेले आहेत. स्वामींविषयी काय लिहावं आणि किती लिहावं, आपल्या अंतःकरणाचे अधिष्ठानच स्वामी आहेत. स्वामींसारख्या महापुरुषाच्या पायाशी आपण आलो हे आपलं भाग्य. ते आमच्याशी बोलले, आमच्या सुखात दुःखात सहभागी झाले. त्यांनी आम्हाला आपलं म्हटलं, आमच्यावर खूप प्रेम केलं. खरोखरच ते मंतरलेले दिवस होते. स्वामी आज देहाने नाहीत पण ते आनंदाचे दिवस मात्र तसेच आहेत. स्वामी मकरंदनाथांच्या रूपाने आजही ते आपल्यामध्ये वावरत आहेत. तोच आनंदाचा दरबार, तेच भावविश्व, तेच स्वर्गीय वातावरण, त्याच प्रेमात आजही आपण डुंबत आहोत. त्यांचा बोध, त्यांचे ज्ञान, त्यांची शक्ती, त्यांनी जतन केलेला शुद्ध परमार्थ स्वामी मकरंदनाथांच्या रूपाने आज आपल्याला सांभाळतो आहे. त्यांच्या प्रेमाच्या सावलीखाली आज आपण अत्यंत निश्चिंत आहोत. आज स्वामींच्या शब्दात त्यांचा संदेश आपण पाहूया. स्वामी म्हणतात, प्रत्येकाला याच जन्मामध्ये आपला उद्धार करणं शक्य आहे पण प्रकृतीवर मातच करायला पाहिजे. तुम्ही कुणीही मुक्त व्हायला समर्थ आहात. तुम्ही खरंच भाग्यवान आहात. तुमच्या भाग्याची तुम्हाला कल्पनाच नाही. तुमचा मला अभिमान वाटतो. हे दृश्य जगामध्ये कुठेही दिसत नाही. अशी तरुण मुलं तर बघायला देखील मिळणार नाहीत. तुम्ही परमार्थाचा जो मार्ग धरलेला आहे तो जिद्दीने करा. ध्यान करा, नाम घ्या. तो कृपाळू परमेश्वर आपल्यावर कृपा केल्याखेरीज राहणार नाही. इथे या, बसा आणि आनंद लुटा. स्वामीने एक स्वप्न पाहिले होते. सात्विक मंडळीने एकत्र यावे, शुद्ध परमार्थ जगावा, आत्मानंद प्राप्त करून घ्यावा. त्याचा पाया त्यांनी घातला, त्यासाठी देह झिजवला. आपल्याला स्वामींनी खऱ्या आनंदाचा मार्ग दाखवला. आपण साधना करू आणि त्यांच्याच कृपेने तो प्राप्त करून घेऊ. ही स्वामींच्या आणि स्वामी मकरंदनाथांच्या चरणी प्रार्थना. हरि ओम तत्सत.
ते विवेकाचे गाव की परब्रह्मींचे स्वभाव, नातरी अळंकारले अवयव ब्रह्मविद्येचे. ब्रह्मविद्या जर आकाराला आली तर जे रूप धारण करेल ते म्हणजे आपले प्राणप्रिय सद्गुरु स्वामी माधवनाथ. पण वृंदाताईंनी आता ज्या सुंदर आठवणी आपल्याला वाचून दाखवल्या त्यावरून असं लक्षात येतं की त्यांची भक्ती, त्यांचं ज्ञान, त्यांचे दैवी गुण या सर्वांपेक्षा स्वामी आबालवृद्धांना मोहून टाकत त्यांच्या निष्काम प्रेमाने. स्वामीजींच्या आणि सरलाताईंच्या या प्रेमसुखापुढे वैकुंठही बापुडवाणं वाटलं साधक विश्वाला तर त्यात काही नवल नाही. असं अकृत्रिम, निर्व्याज, निरागस, अहेतुक प्रेम स्वामीजींनी सर्व साधकांवर केलं. ज्या प्रेमाने ज्याला एकवार सर्वस्वासकट, सर्व गुणदोषांसकट आपलं म्हटलं, स्वीकारलं, त्याचा कधीही त्याग केला नाही, कधीही अवेर केला नाही. एखादा साधक किंवा एखादी साधिका जर केंद्रामध्ये दिसली नाही काही काळ तर स्वामीजी तिची चौकशी करत, तिला फोन देखील करत. खरं तर त्यांना काय गरज होती? परंतु ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती, हेच खरं. अशी लाभावीण प्रीती करणाऱ्या परम दयाळू सद्गुरु माऊलीला आपल्या भावमधुर स्वरांनी आळवणार आहेत सद्भक्त सौ मीनाताई बर्वे.
अच्युता अनंता श्रीधरा माधवा, अच्युता अनंता श्रीधरा माधवा, देवा आदिदेवा पांडुरंगा, देवा आदिदेवा पांडुरंगा, देवा आदिदेवा पांडुरंगा, कृष्णा विष्णु हरी गोविंदा वामना, कृष्णा विष्णु हरी गोविंदा वामना, तुझी नारायणा तुझी नारायणा, नाम धारी नाम धारी, देवा आदिदेवा पांडुरंगा, देवा आदिदेवा पांडुरंगा, मुकुंदा मुरारी प्रद्युम्ना केशवा, मुकुंदा मुरारी प्रद्युम्ना केशवा, नाम सदाशिवा नाम सदाशिवा, शांतरूपा शांतरूपा, देवा आदिदेवा पांडुरंगा, देवा आदिदेवा पांडुरंगा, रूपातीत हरी दाखवी सगुण, रूपातीत हरी दाखवी सगुण, निरंतर ध्यान निरंतर ध्यान करी नामा करी नामा, देवा आदिदेवा पांडुरंगा, देवा आदिदेवा पांडुरंगा, देवा आदिदेवा पांडुरंगा, देवा 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 आदिदेवा आदिदेवा पांडुरंगा पांडुरंगा।
परम पूजनीय स्वामीजींना त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या काळामध्ये अनेक खडतर प्रसंगांना तोंड द्यायला लागलं, जसं की त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला, त्यानंतर एक पोटाचं मोठं ऑपरेशन त्यांचं झालं, जवळच्या प्रिय अशा काही व्यक्तींचे मृत्यू त्यांना बघावे लागले, पण या अनेक दुःखांमध्येही स्वामीजी अत्यंत शांत आणि स्थिर आनंद निर्भर असेच दिसून आले। स्वामीजींची स्थितप्रज्ञता बघून एका साधकांनी स्वामीजींना विचारलं की स्वामीजी ज्ञानी माणसाला दुःख होतं का हो, तेव्हा स्वामीजी म्हणाले हो तर ज्ञानी माणूस देखील जिवंत माणूसच असतो ना। त्यावर त्या साधकांनी विचारलं की मग ज्ञानी माणसाचं दुःख आणि सामान्य माणसाचं दुःख यात फरक कोणता, तेव्हा स्वामीजी हसून म्हणाले की एखाद्याजवळ 5 लाख रुपये असावेत आणि त्यातली 5 रुपयाची नोट जर पडून हरवली तर त्याला चुटपुट लागते, ते जे दुःख आहे ते ज्ञानी माणसाला होणारं दुःख, आणि ज्याच्याजवळ फक्त 5 रुपये आहेत आणि ते 5 रुपये हरवले तर त्याला जे सर्वस्व गेल्याचं दुःख होतं ते सामान्य माणसाचं दुःख. स्वामीजींसारख्या संतांना अलौकिक असा आत्मधनाचा ठेवा प्राप्त झालेला असतो, त्यांनी तो अखंड साधनेने सद्गुरु कृपेने प्राप्त करून घेतलेला असतो, आणि तो ठेवा आपल्यालाही मिळावा, आपणही ते आत्मधन हस्तगत करावं यासाठी त्यांची अखंड धडपड चालू असते. भांडार गृहे भरली, परी असती आड केली, हातात न येता किली, सर्वही अप्राप्त, सद्गुरु कृपा तेची किली. सद्गुरु कृपेची किल्ली स्वामीजींनी आपल्या हातामध्ये देऊन ठेवलेली आहे. आजच्या दिवशी आपण अनुग्रहाच्या वेळी स्वामीजींना जे वचन दिलेलं आहे, जे साधना करून हा आत्मबोधाचा ठेवा प्राप्त करून घ्यायचं, त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागून आपल्यामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचं जे वचन दिलेलं आहे, त्या वचनाचं स्मरण स्वतःला करून देण्याचा आणि स्वतःचा झाडा घेण्याचा देखील आजचा दिवस आहे असं प्रामाणिकपणे वाटतं. परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ स्वामींविषयीचे भाव व्यक्त करताना म्हणतात, अंगीकार केला आपण माझा जेव्हा, संसार शृंखला गळूनी गेल्या तेव्हा, तुझं पहावयासी कितीदा व्याकुळ झालो, स्पर्शने पुण्यता पाऊनी आम्ही धालो, कधी दुरुनी नकळत प्रेमे रडलो जेव्हा, संसार शृंखला गळूनी गेल्या तेव्हा, भक्तिकृपेच्या पावन वर्षावाला कंगाल जीव हा भाग्य बळे आतुरला, मी अनन्यतेने अर्पियले मज जेव्हा, संसार शृंखला गळूनी गेल्या तेव्हा. सद्गुरूंनी आपला अंगीकार केलेलाच आहे. आता आपल्याकडून अनन्यतेने जे आत्मसमर्पण व्हायला पाहिजे आहे, ती सद्गुरु चरणी अनन्य शरणागती कशी असावी याचा आदर्श वस्तुपाठ परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या रूपाने आपल्या समोर आहे. सद्गुरूंचा हा प्रेमळ बोध त्यांनी कसा ठसवला आपल्यामध्ये हे स्वामी मकरंदनाथांच्या भावपूर्ण निवेदनात आता आपण ऐकूया.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. स्वामी माधवनाथ या नावाचं एक जादूमय असं व्यक्तिमत्व आपल्या जीवनामध्ये एखाद्या आश्चर्यासारखं आलं आणि अकल्पितपणाने आपल्या जीवनातून नाहीसं झालं. स्वामीजी असं म्हटल्यानंतर सर्वात प्रथम जर काही आठवत असेल तर त्यांची अत्यंत प्रेमळ बारीक डोळे करून आपल्याकडे पाहणारी, ज्या डोळ्यामध्ये कौतुक आहे, आशीर्वाद आहेत, प्रेम ओतप्रोत भरलेला आहे आणि आनंदाचा वर्षाव करणारी अशी त्यांची दृष्टी. मला स्वामीजी नेहमी असे आठवतात. दुकानात बसलेले स्वामीजी आठवतात, तेव्हा त्यांच्या प्रेमाच्या दृष्टीनी वर्षाव करणारे स्वामीजी आठवतात. भागेश्वर निवासमध्ये प्रवचन करणारे स्वामीजी आठवतात, तेव्हा प्रवचनाला बसण्याच्या आधीच श्रोतृवर्गाला जिंकून घेणारी दृष्टी अशी आठवते. सत्यसाई निलयमध्ये सर्वांचे नमस्कार मोठ्या प्रेमाने स्वीकारत प्रवचन झाल्यानंतर बाहेर जाणारे स्वामीजी आठवतात. कधी कधी आठवतात की अतिशय गंभीर मुद्रेने, मौन, डोळे देखील मौनाचा शांततेचा वर्षाव करत आहेत असे स्वामीजी. स्वामीजी आठवतात त्यांच्या बोलण्यामधून, नाद ब्रह्म मुसे आले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की गंगा पय असलले, पतिव्रते आले वार्धक्य जैसे तैसे साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. गोड अशा एखाद्या पदार्थात बुडून बुचकळून काढलेला पदार्थ कसा त्या पाकांनी लडबडलेला असेल आणि आपल्या हातात येईल तसे तसे त्यांचे शब्द मधाळ गोड असे आठवतात. स्वामीजींचं चालणं सुद्धा अतिशय आकर्षक होतं. अनेकदा ते दुकानातून घरी जात असताना त्यांच्या मागे सहज चालत जाण्याचा असा छंद लागल्यामुळं अनुभव मी घेतलेला आहे. एखादा बाण जसा सुटावा तो जसा तडक जाईल ते चालताना किंचित मान वर करत असत समोरचा रस्ता थोडासा पाहून घेऊन मान खाली घालत असत आणि काहीतरी पुटपुटत नाम इत्यादी असे ते चालत असत असं मी त्यांना चालताना पाहिलेलं आहे. स्वामीजींचा स्पर्श पावोनी तो स्पर्शु मलया निळू खरपुसू येणे माने पशु कुरवाळणे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अनेक वेळेला आपण तो स्पर्श अनुभवलेला आहे. नमस्कार करताना आपल्या डोक्यावरून अथवा कधीतरी चेहऱ्यावरून म्हणजे गालापर्यंत फिरणारा त्यांचा हात आपण अनुभवलेला आहे. पाठीवरून फिरणारा त्यांचा हात अनुभवलेला आहे. त्यांच्या आजारपणाच्या काळात विशेष करून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ते जवळ घेत असत. तेव्हा त्यांचं मऊ लुसलुशीत असं अंग त्याचा स्पर्श होत असे. स्वर्गीय स्पर्श कसा याचा अनुभव त्यांच्या स्पर्शामधून येत असे. त्यांचं बोलणं अतिशय हितकर असायचं. त्यांचं जे बोलणं होतं त्या बोलण्यामध्ये एक प्रकारचा मोद आनंद प्रेम भरलेलं असायचं. पुढा स्नेह पाझरे मागा चालती अक्षरे. आधी प्रेम जाणवायचं आणि शब्द नंतर अक्षर नंतर कृपा आधी अवतरे शब्द पाठी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तसं त्यांचं बोलणं असायचं. नाद ब्रह्म मुसे आले की गंगा पय असलले पतिव्रते आले वार्धक्य जैसे असं ते बोलत असत. स्वामीजी विचारमग्न असताना देखील पाहण्यासारखे असत. अनेक वेळेला विचारमग्न असतानाचे स्वामीजी मी पाहिलेले आहेत. त्यावेळेला तिथं शब्दच नसायचा. त्यांच्या अवतीभोवती प्रगाढ शांती जणू भरून राहिलेली आहे असं असायचं. किंचित हालचाल केली किंवा चुळबुळ केली तरी देखील त्यांना त्रास होईल किंवा त्यांची तंद्री विचारांची मोडेल म्हणून आहोत त्या ठिकाणी तसंच बसून राहावं असं वाटायचं. किंचित काळ विचारमग्नतेमध्ये गेल्यानंतर मग परत आपल्याकडे पाहून अतिशय गोडपणाने हसणारे स्वामीजी देखील आठवतात. स्वामीजींचं जे जीवन होतं ते जीवन बहुंशी दुसऱ्याकरता असं होतं. त्यांचं जीवन दुसऱ्याकरता होतं असं म्हणणं म्हणजे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखं देखील आहे असं मला वाटतं. कारण ते आपल्याला दुसरा या पद्धतीने पाहतच नसत. ते आपल्याला एकत्वानी पाहत असत. तुका म्हणे एक्या देहाचे अवयव अशा प्रकारे स्वामीजी जसं आपण आपला एक हात दुसऱ्या हाताचा मच्छर करत नाही तशा पद्धतीने अतिशय अभेदत्वाने सर्वांशी वर्तन करत असत. घडलेल्या प्रसंगापासून देखील तो प्रसंग घडल्यानंतर आणि तिथल्या व्यक्ती बदलल्यानंतर एका क्षणात स्वामीजी त्या प्रसंगापासून देखील वेगळे होऊन जायचे. क्वचित कधीतरी जर प्रसंग करुण असेल तर जसं समुद्राचं पाणी हे आखातामध्ये खाडीमध्ये थोडंसं आत जसं शिरावं तसं नंतर आलेल्या व्यक्तीला त्यांची आधीच्या प्रसंगाची विचारशीलता क्वचित थोडीशी जाणवत असे आणि ते ती झटकून टाकत असत. स्वामीजींना दुःख करताना कोणी फारसं पाहिलं नाही. अनेक अवघड अवघड प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आले पण स्वामीजींनी दुःख केल्याचं कोणी कधी पाहिलं नाही. अशा वेळेला स्वामीजींची श्रद्धा समजत असे. सरलाताई केमोथेरपी घेण्यासाठी म्हणून बाहेर पडताना सरलाताई तुझा रामराया पाठीशी आहे असं म्हणत असत. काळजी अथवा दुःखाच्या ऐवजी ते एका क्षणात श्रद्धेचं कवच धारण करत असत. स्वामीजींना दुःख करताना कोणी पाहिलेलं नाही. आवाज देखील उंच आवाज करून स्वामीजी बोललेले क्वचित कोणीतरी ऐकले असतील तर वा न वा जवळपास नाहीच. स्वामीजींना प्रापंचिक गोष्टी करत बसलेलं कोणी फारसं कधी पाहिलं नाही. ते असं म्हणत असत की प्रपंचाच्या गोष्टी जर करायच्या तर सारख्या करण्याची गरज नाही. तुम्ही आणि तुमची पत्नी मिळून ठरवा की रात्री 9:30 ते 10 प्रपंचाच्या बाबत बोलू, बाकी इतर वेळेला बोलायचंच नाही. माझी कल्पना 9:30 ते 10 ही देखील जरा मी जास्तच वेळ सांगतो. या इथल्या मुली सांगतील मला असं वाटत की ते 15 मिनिटच वेळ ठेवत असत. 9:30 ते 10:15 एवढा वेळ प्रपंचाकरता ठेवा आणि त्या वेळात तुमच्या पत्नीला सांगा काय प्रपंचाबद्दल बोलायचे, काय अडचणी आहेत ते आपण या 15 मिनिटात बोलू. रोज 15 मिनिटं देखील पुष्कळ झाली असं म्हणत असत. स्वामीजींनी त्यांच्या जीवनाचा पुरेपूर विचार केलेला होता. आपलं जीवन कसं घडवायचं हे त्यांनी ठरवलेलं होतं आणि ते ठरवून त्यांचं जीवन जगले. त्यांच्या ठरवलेल्या जीवनामध्ये परमार्थ हा होता. परमार्थ करायचा असं ठरवून त्यांनी परमार्थ केला. त्यांच्या ठरवलेल्या जीवनामध्ये उद्योग प्रवणता होती. कष्ट करायचे आणि संसार वर काढायचा हे त्यांनी ठरवलेलं होतं. त्या ठरवलेल्या जीवनामध्ये संसाराकरता जी खटपट आणि कष्ट करायचे ते त्यांनी ठरवलेलं होतं आणि तशा प्रकारचे कष्ट त्यांनी संसाराकरता केले. कष्ट याचा अर्थ उद्योग. मी असं वाचलेलं आहे त्यांच्या चरित्रामध्ये की ते असं म्हणतात की मी सुरुवातीच्या काळात 12-12 तास 14-14 तास मशीन चालवली. ते शिवत असत, शिलाई काम करत असत सुरुवातीला. पण हे सर्व करत असताना आपल्याला परमार्थ करायचा आहे हे त्यांनी ठरवलेलं होतं. त्यांनी अजून एक असं ठरवलेलं होतं की शरीर संपदा कमवायची आणि त्यांनी ठरवून ती गोष्ट केली. ध्यान करायचं हे ठरवल्यानंतर ते ध्यानाला बसायला लागले आणि 3-3.5 तासाची बैठक ही त्यांच्या शरीर यष्टीच्या आणि ताकदीच्या दृष्टीने काहीच नव्हती. त्यांनी सुरुवातीला बसायला सुरुवात केली तीच 3-3.5 तास ध्यानाची अशी सुरुवात केली. त्याच्या आधी त्यांचा संत वचनांचा दासबोधाचा असा अभ्यास झालेला होता. तुकारामांच्या काही अभंगांचा त्यांचा अभ्यास झालेला होता. उपनिषदाचा संस्कृत चांगला असल्यामुळे त्यांचा काही एक अभ्यास होता. या अभ्यासाला हाताला धरून त्या त्या ग्रंथांमध्ये त्याच्या अंतर्गत काय सांगितलेलं आहे याच्याकडे त्यांचं लक्ष गेलं. ते मशीनवर काम करत असताना, शिवण काम करत असताना जसे अभंग गुणगुणत किंवा पुटपुटत असत तसं त्या अभंगाच्या अर्थामध्ये लक्ष घालणं आणि तशा प्रकारचं जीवन आपल्याला घडवायचं आहे, आपलं झालं पाहिजे, अशा प्रकारची एक संकल्पाची शक्ती ते वाढवत गेले. जेव्हा त्यांनी ध्यानाला बसायला सुरुवात केली आणि मन आवरण्याचा प्रयत्न करायला लागले तेव्हा मन आवरण कसं कठीण आहे हे त्यांच्या लक्षात आलं. तेच म्हणतात, मन आवरणं इतकं कठीण आहे की नको ते ध्यान असं मला होऊन गेलं असं त्यांनी सुरुवातीला म्हटलंय. पहिली 5-6 वर्ष मनाने इतका व्याप केला की ते ध्यान नको असं मला झालं. पण अशा प्रकारचं मन हे महत् प्रयासानी, पुरुषार्थ प्रयत्नांनी आवरता देखील येतं याचा त्यांनी पूर्ण अनुभव घेतला. आणि जेव्हा त्यांना नामस्मरणातून ध्यानाचा म्हणजे सोहम शब्दाचा आणि पाठोपाठ ध्यानाचा अनुभव यायला लागला आणि काही एक निस्तरंग निर्विकल्प अशी स्थिती त्यांना प्राप्त झाली तेव्हा संत वचन आणि आलेला अनुभव हे एकमेकांशी ताडून पाहायला त्यांनी सुरुवात केली. आणि ते ज्ञानेश्वरीवर प्रवचन करायला प्रवृत्त झाले. त्यांना असं वाटायला लागलं की आपण आपला जो अभ्यास आहे तो अभ्यास म्हणजे शब्दांचा अभ्यास संतांचा आणि प्रत्यक्ष साधनेचा आपण करत असलेला अभ्यास या दोन्हीचीही उत्तम जोड असणारा एखादा ग्रंथ की जो आपण कोणाला तरी सांगू शकू, आपल्या आत न मावणारं ज्ञान आपण प्रगट करू शकू, त्याच्यासाठी त्यांनी ज्ञानेश्वरी ही योग्य ठरवली आणि त्यांनी ज्ञानेश्वरी निरूपणाला सुरुवात केली. समर्थ म्हणतात, आधीच सिकोनी जो सिकवी तोची पावे श्रेष्ठ पदवी, गुंतल्या लोकास उगवी विवेक बळे. त्यांच्या जीवनाचं हे सूत्र होऊन गेलं. एखादी गोष्ट आधी शिकायची आणि केवळ शब्दांनी नाही तर अनुभवानी देखील शिकायची, त्याच्याकरता श्रम घ्यायचे, प्रयत्न करायचे आणि मग लोकांना ती शिकवायची. मनापासून भक्ती करणे, उत्तम गुण अगत्य धरणे, तया महापुरुषा कारणे धुंडीत येती. त्या काळात, ज्या काळात ते स्वरूपानंदांकडे गेलेलेही नव्हते, त्या काळामध्ये ते ज्या प्रकारे भक्ती करत होते म्हणजे पूजा करत होते, हका मारत होते, मी स्वामीजींकडून ऐकले की दारं लावून ते पूजा करत होते असत आणि ते इतक्या आर्तपणाने हाक मारत असत रामचंद्रांना की ती हाक बंद दारं असली तरी बाहेर थोडीशी दूरपर्यंत ऐकू देखील जात असे. त्यांचं जे जीवन घडलं ते आपोआप घडलं नाही हे निश्चित. त्यांचं जीवन एका सूत्रानी असं घडलं. मध्ये आपल्या इथे एक साधक आहेत, ते त्यांनी मला असं विचारलं की स्वामीजींची पत्रिका मला पाहायला मिळेल का, ती माझ्या सुनबाईंना मी दाखवणार आहे आणि त्या पत्रिकेवरून काही एक बोध घेऊन त्यांना एक साहित्याचीही निर्मिती करायची होती. मी बापूसाहेबांना फोन केला, त्यांच्याकडून पत्रिका मिळवली आणि ती पत्रिका त्या सद्भक्तांना दिली. ते म्हणाले की स्वामीजींनी सगळं जीवन हे स्वतःच्या हाताने घडवलेलं आहे, कारण पत्रिकेमध्ये असं काहीही लक्षात येत नाहीये की जेणेकरून हे महापुरुष होतील या प्रकारचे असं समजावं. स्वामीजी जे म्हणत असत की ग्रहगोलांची सत्ता, ती सत्ता आपण झुगारून द्यावी आणि आपण आपला परमार्थ आपल्या पद्धतीने आपल्या चालींनी चालावा, मनावर मात करता येते तशा प्रकारे त्यांनी केलेलं आहे असं दिसतं. त्यांना त्यांच्या काव्यामध्ये त्याच्यातलं काही घेता आलं नाही. ते म्हणाले काही घेता येतच नाहीये, कारण तशा प्रकारची पत्रिका नाहीये. याचा अर्थ असा की ते जेव्हा लोकांना सांगत असत की पत्रिकेचं महत्व एवढं एवढं, प्रयत्नांचं महत्व, तर ही गोष्ट त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आचरून दाखवलेली होती. त्यांची निरूपणाची जी शैली होती, स्वरूपानंदांनी जेव्हा प्रथम त्यांचं निरूपण ऐकलं, महात्मानस्तु माम पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता भजंती अनन्य मनसहा ज्ञात्वा भूतादिमव्ययम्, या श्लोकावर स्वामीजींचं प्रवचन झालं. तेव्हा स्वरूपानंदांनी ते प्रवचन ऐकत असताना शेजारी जे बाम परांजपे होते त्यांच्यापाशी दोन वाक्य उच्चारले. स्वरूपानंदांनी दोन वाक्य उच्चारली. ते प्रथम असं म्हणाले प्रवचनाच्या मध्याच्या भागात साधारण की बाळासाहेब बघा, एखाद्या बॅरिस्टरासारखी बाजू मांडतात असं ते म्हणाले. आणि प्रवचन संपायला काही काळ शिल्लक होता तेव्हा ते म्हणाले की मला असं वाटतं की बाळासाहेब भेटले, माझं काम झालं. स्वामीजी हे मोठे संत झाले हे समजायला देखील वेळ गेला. कितीतरी लोक त्यांना टेनिस खेळणारे म्हणून ओळखत होते, कितीतरी लोक त्यांना दुकानदार म्हणून ओळखत होते. आणि दुकानदार दुकानदारी करून ज्ञानेश्वरी सांगतात छंद म्हणून, एवढीच त्यांची ओळख होती. एका बाजूला लोक तुम्हाला सामान्य समजतात, तुम्ही असामान्य कितीही असा, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सुरुवातीलाच असामान्य कधीही समजत नाही. तिला एवढं समजतं असेल असेल तर इतका की माझ्या इतका, माझ्यापेक्षा तर काही जास्त नाही, असंच एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला समजत असते. प्रथम तर समजत असते की माझ्यापेक्षा जरा कमीच, पण ते जर शक्य नसलं तर जास्तीत जास्त माझ्या इतपत. पण जेव्हा अगदीच अशक्य होतं तेव्हा माझ्यापेक्षा एक दोन पावलं पुढं. आणि त्याच्यानंतर जेव्हा फारच कठीण होऊन जातं तेव्हा मग त्याचं मोठेपण मानलं जातं. स्वामीजींचं मोठेपण देखील असं हळूहळू मानलं गेलं. मी जेव्हा स्वामीजींकडे गेलो 1976 साली तेव्हा त्यांच्या प्रवचनाला 30 लोक असत. तो जो बाहेरची त्यांची खोली होती भागेश्वर निवासची जिथं ते प्रवचन करत असत, तर त्या खोलीमध्ये साधारणपणाने 18-1 लोक बसत असत, 18 ते 20, आणि आतल्या खोलीत 10-1 लोक बसत असत. तिथून पुढे 80 सालापर्यंत 76 ते 80 स्वामीजींच्या प्रवचनाला तिसाची संख्या 60 झाली. पण 76 साली मी गेलो, 76 सालची मी गोष्ट सांगतोय, 77 सालची मी गोष्ट सांगतोय. त्याच्या आधी स्वरूपानंदांनी त्यांना नाथ संप्रदायाची सूत्र दिलेली होती, ते स्वामी माधवनाथ देखील झालेले होते. तरी देखील त्यांचं मोठेपण हे हळूहळू स्वीकारलं गेलं, पण त्यांना त्याच्याबद्दल कोणतीही घाई नव्हती. जेव्हा स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाचा 25वा वर्धापन दिन उत्सव हुजूरपागेमध्ये साजरा झाला खूप मोठ्या प्रमाणावर, त्याच्यानंतर स्वामीजींची प्रवचन, त्याच्या थोड्या आधी माझी कल्पना सत्यसाई निलयमध्ये गेली. 80 ते 82 या काळामध्ये स्वामीजींच्या प्रवचनाला 75 ते 80 लोक यायला लागले आणि भागेश्वर निवासच्या गॅलरीमध्ये देखील लोक बसायला लागले. तेव्हा आजूबाजूच्या रहिवाशांना देखील त्याचा एक प्रकारे रोज चालणाऱ्या ऍक्टिव्हिटीचा थोडासा न्यूसन्स होणारच तसा होत होता. त्याच वेळेला कर्नल सोमण पुढे आले आणि सत्यसाई निलयमध्ये प्रवचन सुरू झाले. स्वामीजी प्रवचनकार नव्हते, त्यांना जे सांगायचं होतं ते प्रवचनाच्या निशानी ते सांगत असत. त्यांना सोहम बोध सांगायचा होता. त्यांच्या समोर ज्ञानेश्वरी होती तर ज्ञानेश्वरीच्या अंगाने त्यांनी सोहम बोध सांगितला. त्यांच्या समोर दासबोध आल्यावर दासबोधाच्या अंगाने त्यांनी सोहम बोधच सांगितला. त्यांच्या समोर नारदीय भक्ती सूत्र आली तर नारदीय भक्ती सूत्राच्या अंगाने त्यांनी सोहम बोधच सांगितला. त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगांवर काही अभंगांवर निरूपण केली दुकानात, ते सोहम बोधच सांगत होते. त्यांना जे सांगायचं होतं तेच ते सांगत होते आणि या ग्रंथांमध्ये तो कसा सोहम बोध ओतप्रोत भरून राहिलेला आहे हे ते सांगत होते. स्वामीजींनी त्यांना दिलेला संप्रदाय स्वरूपानंदांनी कसोशीनी सांभाळला, अतिशय शुद्धता ठेवून सांभाळला. सांप्रदायिक अशुद्धता त्यांनी सहन केली नाही. सांप्रदायिक अशुद्धता पसरवणाऱ्या व्यक्तींशी त्यांनी संबंध ठेवला नाही. त्याबाबत ते कडक होते. त्यांच्या ज्या आठवणी आपण ऐकतो त्या आठवणी वेगळ्या आहेत पण सांप्रदायिक अशुद्धतेच्या बाबत ते तडजोड करत नव्हते आणि सांप्रदायिक शुद्धता राहिली पाहिजे म्हणून देखील मोठी व्यवस्था त्यांनी केली. त्यांच्या स्वभावातला हा एक विशेष होता. लोक त्याचं काय करतील ते करोत, कारण लोकांना स्वतःचा इंटरेस्ट असतो. पण स्वामीजींनी मात्र त्यांनाच जेवढी काळजी घेता येणं शक्य होतं तेवढी काळजी स्वामीजींनी घेतलेली दिसते. संप्रदायाच्या बाबत स्वामीजींची भावना अतिशय नाजूक अशी होती. संप्रदाय शुद्ध स्वरूपात राहायला पाहिजे. संप्रदाय जे चालवणारे आहेत तर ते चालवणारे त्यांचं वर्तन आचार विचार उच्चार या सगळ्या गोष्टी विशिष्ट तऱ्हेनेच हव्यात आणि ज्यांनी ज्यांना सद्गुरूंनी सांगितले त्यांनीच संप्रदाय पुढे चालवायचा अशी त्यांची स्पष्ट मत होती. स्वामीजी जेव्हा आजारी पडले तेव्हा स्वामीजींचं वैशिष्ट्य असं की त्यांच्या आजारपणामध्ये त्यांचा प्रेमाचा गुण फार उफाळून आला. खूप खूप प्रेम, जणू त्यांच्या सर्वांगातून प्रेम पाझरावं इतकं प्रेम त्यांच्या ठिकाणी भरलेलं दिसायला लागलं. त्यांना पॅरालिसिस झाला, त्यांना बोलता देखील येत नव्हतं. पहिल्या दिवशी मी गेलो ते काहीतरी सांगत होते आणि एक भगिनी म्हणत होत्या हो हो असू दे असू दे आता जरा बोलू नका, तर ते चिडले. मी ऐकायचा प्रयत्न केला काय बोलतायत, तर मला असं वाटलं की स्वामीजी असं सांगतायत की हे सगळे संत त्या फोटोंकडेही ते बोट दाखवतायत असं वाटत होतं. तुमच्या पाठीशी आहेत, तुम्ही काही काळजी करू नका. तेव्हा मी म्हटलं की हो स्वामीजी, हे सगळे संत आमच्या पाठीशी आहेत आणि आपल्या पाठीशी आहेत, खरंच काळजी करायचं काही कारण नाही. तेव्हा ते डाव्या हाताने बरोबर आहे म्हणाले. आणि मग नंतर परत ते काहीतरी बोलायला लागले. परत कोणीतरी एक भगिनी त्यांना म्हणायला लागले की हो हो बोलू नका बोलू नका, डॉक्टरांनी सांगितले बोलायचं नाही. ते परत थोडे वैतागल्यासारखे झाले. मी परत लक्षपूर्वक ऐकत होतो आणि मी म्हटलं की हो स्वामीजी, खरंच तुम्ही सर्वांवर खूप प्रेम केलं. तेव्हा त्यांनी परत असा हात केला, तुम्ही सर्वांवर खूप प्रेम केलं. ते सांगत होते की मी काही असो मी तुमच्यावर सगळ्यांवर प्रेम केलेलं आहे. आणि हे त्यांचं सर्वांवर असणारं प्रेम आणि त्या प्रेमापोटी त्यांच्या भोवती निर्माण झालेलं एक विलक्षण साधक विश्व, याचा आपण गोड अनुभव घेतो आहोत. स्वामीजींनी देह ठेवला तो मंगळवार होता, 30 तारीख रविवारी बरोबर ना, मंगळवार मंगळवार होता. रविवारी सकाळी त्या दिवशी स्वामीजींना जरा ताप होता आणि स्वामीजींनी पूजा झोपून घेतल्या. गुरुपूजन चालू होती आपल्या इथं आत्ता जशी चालतात तशी, आणि स्वामीजींना तर बसण्याचीही शक्ती नव्हती. अतिशय नाईलाजानी स्वामीजी झोपले. मला असं आठवतं की आम्ही काही मुलं तिथं, ते कसे झोपतील, कुठं टेबल ठेवायचं, कुठं लोक नमस्कार करतील असं त्यांच्याशी बोलून ठरवत होतो. ते सगळं झाल्यानंतर त्यांनी पूजन सुरू करायचं का, सुरू करा करा म्हणाले. त्याच्या आधी हात करून आम्हाला नमस्काराला बोलवलं. जिथं नमस्कार करायला सांगितलेला होता, पादुका बहुतेक ठेवल्या त्या तिथं नमस्कार करायचा, म्हणून तिथं नमस्कार मी केला आणि डोकं वर केलं तर मला म्हणाले तसं नाही, इकडं जवळ ये. म्हणून त्यांच्या छातीपाशी मी डोकं ठेवलं आणि त्यांनी घट्ट डोकं दाबून धरलं. मग नंतर डावा हात उंचावून आशीर्वाद दिला. थोड्या वेळ असेच पाहत राहिले, पण कल्पना नव्हती की हे दर्शन हे स्वामीजींचं शेवटचं दर्शन ठरेल. त्या दिवसाच्या पूजा झोपून होत्या. स्वामीजी म्हणाले की भीष्म शरपंजरी पडला असं म्हणाले. सगळ्यांनाच वाईट वाटत होत. सोमवारी सकाळी, मी सांगायला चुकतोय, सोमवारी स्वामीजींनी असे झोपून नमस्कार घेतले. मी ते सगळं करून तिथली व्यवस्था झाल्यावर मग बँकेत ऑफिसमध्ये गेलो आणि संध्याकाळी परत तिथं आलो तर बाहेर एक भगिनी म्हणाल्या की थोडा ताप आहेच आहे त्यांना, आता झोप लागली आहे म्हणून आज जाता आलं नाही. हा सोमवार होता. आणि दुसऱ्या दिवशी नाना मला बोलवायला आला, म्हणाला की जरा चल, स्वामीजींना जास्तच बरं नाहीये. पण स्वामीजी गेलेले होते. स्वामीजींनी सकाळीच गुरुपौर्णिमेच्या दिवशी आदल्या दिवशी झोपून नमस्कार घेणारे असे स्वामीजी दुसऱ्या दिवशी म्हणाले की आज आंघोळ करायची, ताप होता थोडासा आणि आज गुरुपौर्णिमा आहे, आज येईल त्याला नमस्कार. आणि खरंच स्वामीजींनी देह ठेवला आणि येईल त्या प्रत्येकाला बंधनाशिवाय नमस्कार. सगळ्यांना नको असणारा असा बंधनाशिवाय नमस्कार. बंधना सहित नमस्कार हवा होता, बंधनाशिवाय असा नमस्कार कोणाला नको होता. एखाद्या गोड स्वप्नाप्रमाणे स्वामीजींकडे आलो आणि स्वामीजींनी देह ठेवेपर्यंतचा सगळा काळ सहज डोळ्यासमोरून सरकतो, निघून जातो. सगळं जीवन दुःख दुसऱ्याचे जाणावे, ऐकोनी तरी वाटून घ्यावे, बरे वाईट सोसावे समुदायाचे, अशा प्रकारे स्वामीजी जगले. आत्मबुद्धी निश्चयाची तेच दशा मोक्ष श्रीजी अहम आत्मा हे कधीची विसरो नये, हे त्यांच्या सांगण्याचं मुख्य सूत्र होतं. देहाबद्दल फार बोललेलं त्यांना आवडत नसे, त्यांच्या प्रकृतीबद्दल देखील फार चौकशी केलेली त्यांना आवडत नसे. मी बॉडी माइंडेड नाहीये असं म्हणत असत, ते विषय बदलत असत. अशा प्रकारे जन्मो जन्मीचे पुण्य फळाशी पयाले देखिली पाऊले श्री गुरुंची. जन्मोजन्मीच्या कोणतं फळ फळाला आलं, कोणती कर्म होती कोण जाणे, कोणती पुण्य होत कोण जाणे, कोण पुण्य कोणा गाठी पडे ऐसियाची भेटी. पण ती भेट आपल्या सगळ्यांची झाली हे खरं. स्वामीजींची जी स्मृती आहे ती स्मृती प्रियाने अतिशय की जसे जसे दिवस जातात तशा त्या स्मृती अजून अजून गडद गहिऱ्या अशा होतात हे अगदी खरं आहे. किंवा वृंदाताईंनी सांगितलं तसं की कळेल तुम्हाला की काय भाग्य तुम्ही भोगत होतात. हे खरच आता काय भाग्य तेव्हा होत हे कळतं, पण त्याकरता हे कळण्यासाठी त्यांना जावं लागलं. हे कळलं पण त्या कळण्यातून आपलं झालेलं नुकसान मोठं आहे, कारण आपण हे कळण्याकरता त्यांना गमावलं. बोधाच्या अंगाने मात्र ध्यानाच्या अंगाने प्रेमाच्या अंगाने उपासनेच्या अंगाने ते आपल्यामध्ये आहेत, चैतन्याच्या अंगाने ते आपल्यामध्ये आहेत आणि ते नेहमी असणारच आहेत. ते गेले असं समजून जे वागले असं आपल्याला वागायचं नाही. ते असते तर त्यांनी काय सांगितलं असतं ते जपायचं, ते असताना काय सांगत होते ते जपायचं, ते गेले असं कधी धरायचं कारण नाही. कारण सद्गुरु हे तसं तत्व असतं, ते त्या शरीरामध्ये होतं, शरीराच्या नाशामुळं त्या तत्वाचा नाश होत नाही हेही आपण लक्षात ठेवूया. अशा एका तारतम्याने जर आपण चालू तर त्यांना अपेक्षित असलेला बोध आपल्याला जरूर होईल, जरूर जरूर होईल असं वाटत. आणि तो व्हावा ज्या कारणाकरता त्यांनी त्यांचा देह झिजवला, चंदनासारखा झिजवला. ते पोतेऱ्यासारखा असं देखील म्हणत असत, मी माझा देह पोतेऱ्यासारखा झिजवला असं म्हणत असत. ते कारण आपल्याला बोध झाल्यानेच सफल होणार आहे. त्याकरता त्यांनी जे सांगितलं ते लक्षात ठेवून त्यांनी सांगितलं ती साधना कसोशीनी करणं हाच उपाय आहे. त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी निश्चित आहेत. हरिओम तत्स. Hari, hari.
Swami. यानंतर आपण परम पूजनीय स्वामी माधवनाथांची आरती करणार आहोत. सद्भक्त श्री गिरीश कुलकर्णी आणि सद्भक्त सौ अनघा कुलकर्णी हे आरती करतील. आपण त्यांच्याबरोबरच आरती म्हणणार आहोत.
आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, दास भक्ति में पाही, भक्ति में पाही ठेवी तो माथा। आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, कृपाळु तु ज्ञान देवी, पाजेसी अमृत ओवी, देसी जाणीव आगळी, जाणीव आगळी अजाण भक्ता, आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, मायेचे बंध तोडीसी, अक्षय सुख जोडीसी, सोहम स्वरूप कुण, स्वरूप कुण गावीसी आल्पा, आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, संसारी संत महात्मा, प्रसन्न पूर्ण चंद्रमा, ये अखंड चांदणे, अखंड चांदणे चकोर चिंता, आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, दास भक्ति ने पाही, भक्ति ने पाही ठेवी तो माथा, माधव नाथा, आरती माधव नाथा। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर।
श्रीराम काही निवेदन आहेत। गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशित झालेली स्वामीजींच्या सत्संगांची सीडी हॉलच्या पाठच्या बाजूला ग्रंथविक्री केंद्रात उपलब्ध आहे। ज्यांनी ऍडव्हान्स बुकिंग केलेलं आहे त्यांनी आपली रिसीट दाखवून सीडी घ्यावी। उद्या या महिन्यातील पाचवा रविवार असल्यामुळे सकाळच्या केंद्राला सुट्टी राहील। सायंकाळचं केंद्र एसपी कॉलेज स्टुडंट हॉल येथे 6:30 ते 8 या वेळात होईल। ध्यान आणि सत्संग असा कार्यक्रम होणार आहे। भुगाव साधना शिबिर 26, 27, 28 ऑगस्ट रोजी होत आहे। इच्छुक साधकांनी सद्भक्त माधवराव साखरदांडे अथवा सद्भक्त राजेंद्र कुलकर्णी यांना भेटावं। गणेशपुरम मधील ऑगस्ट महिन्यातील कार्यक्रमांचा प्लॅनर खाली नोटीस बोर्डवर लावलेला आहे, आपण सर्वांनी तो अवश्य पहावा। आज पूजन